2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
रसिका श्रोते हो आकाशवाणी सिडनीच्या 98.5 दशांश मेगाहर्ट्झ रेडिओ 2000 या केंद्रावर मी दीपक अवसरे आजच्या कार्यक्रमात आपले स्वागत करत आहे. आज आहे मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर 2021 म्हणजेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदा शके 1943. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आपली या वर्षीची मालिका उद्योजक. आज या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत श्री रुपेश दारवटकर. तसेच नेहमीच्या वेळेस सिडनीहून सादर होणारे वृत्तविशेष व त्याबरोबरच काही गाणी. आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक आहेत.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल का या टाकी खाली दडलंय का या बरणी मागे हलतय काय.
मंडळी आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बर्नीमागचे कॉकरोचेस यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी सांगा सांगा.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
आकाशवाणी सिडनी या सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहकार्याबद्दल आभारी आहे. श्रोते हो आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनीच्या ऍपद्वारे कधीही ऐकू शकता. आकाशवाणी सिडनीचे ऍप आपण आपल्या स्मार्ट डिव्हाइस व गुगल प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअर मध्ये आकाशवाणी सिडनी या नावाने शोधू शकता. आमचे ऍप जरूर डाउनलोड करा आणि ऍप तसेच आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आता ऐकू एक गाणं आणि त्यानंतर वृत्तविशेष सौ प्राजक्ता अभ्यंकर यांच्याकडून.
सूर निराग गणपती सूर निराग शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हूँ दिन निरंतर हो। सूर निरागस हो, सूर निरागस हो,
नमस्कार। मी प्राजक्ता अभ्यंकर आकाशवाणी सिडनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी सादर करीत आहे वृत्तविशेष, अर्थात बातम्या आणि काही रंजक माहिती। सुरुवात करूया ताज्या घडामोडींपासून। सिडनीमध्ये दररोज 1,000 जास्त नवीन रुग्ण करोनाबाधित झाल्याचे आढळून येत आहे। लसीकरणाची गती चांगली असली तरी दोन्ही डोस मिळालेल्या नागरिकांची संख्या 50% थोडीशी वर सरकली आहे। एक डोस मिळालेल्या लोकांची संख्या राज्यात 85% पोहोचली आहे। गेला आठवडा अखेरीस 1,200 आसपास रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर जवळपास 250 रुग्णांना अतिदक्षता विभागाची गरज भासली। राज्यात आतापर्यंत 300 अधिक लोकांचा कोविड बाधेमुळे मृत्यू झाला आहे। संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या स्थानिक भागांना आता थोडा दिलासा मिळाला आहे। गेल्या काही आठवड्यांच्या कडक निर्बंधांनंतर बेसाईड, ब्लॅकटाऊन, बरवूड, कॅम्बेलटाऊन, बँक्सटाऊन, कंबरलँड, फेअरफील्ड, गॉर्जेस रिव्हर, लिव्हरपूल, पारामाटा, स्ट्रॅथफील्ड आणि पेनरिजचा काही भाग येथील रहिवाशांसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत। सिडनीच्या इतर भागांप्रमाणे येथील नागरिकांना देखील व्यायामाशिवाय इतर मनोरंजन जसे सहल, स्नेहभोजनासाठी आपल्या घरातील सदस्यांबरोबर 5 परिघात 2 कालावधीसाठी जाता येईल। तसेच राज्याच्या जलतरण तलावांचा वापर देखील सोमवारपासून पुन्हा खुला करण्यात आला। कोविड संक्रमणाला रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेऊन तलावांचा वापर जनसामान्यांसाठी सुरू केला जाईल। लसीकरणाची टक्केवारी वाढत असली तरी सार्वजनिक वावरावरील सर्व निर्बंध जसे मास्कचा सक्तीचा वापर, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे इत्यादी बंधनकारक आहेत, तेव्हा याबाबतीतील सर्व काळजी श्रोत्यांनी घ्यावी असे आवाहन। चीनबरोबर सुरू असलेल्या शीतयुद्धात ऑस्ट्रेलियाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। अमेरिका आणि युनायटेड किंगडम यांच्याबरोबर करार करून अण्वस्त्रांनी सज्ज पाणबुडींचा ताफा उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। याला देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे। ऑस्ट्रेलियाला डिझेल इंजिनावर चालणाऱ्या पाणबुडी पुरवण्याचे दीर्घकालीन कंत्राट घेतलेल्या फ्रान्सने या नव्या कराराबद्दल नाराजी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर फ्रान्सने आपल्या राजदूतांना देखील ऑस्ट्रेलियामधून परत बोलवून घेतले। 1984 नो न्यूक्लिअर झोन असलेल्या न्यूझीलंडने देखील या निर्णयाबद्दल नापसंती दर्शवली आहे। चीनबरोबर अनेक बाबतीत मतभेद असले तरी एका गोष्टीत मात्र चीनचे अनुकरण करण्याची मागणी ऑस्ट्रेलियात जोर धरत आहे। व्हिडिओ गेम्सच्या वापरामुळे होणारे कोवळ्या मनांवरील परिणाम लक्षात घेता चीनप्रमाणे ऑस्ट्रेलियाने देखील 18 मुलांना व्हिडिओ गेम्स खेळण्यावर बंदी आणावी अशी सूचना सर्व स्तरातून येत आहे। तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक तेथे कसा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आता न्यू साऊथ वेल्सच्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसून येईल. जगातल्या सर्वात मोठ्या शार्क व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत ड्रोन्सच्या मदतीने शार्क टिपण्यासाठी यंत्रणा उभी केली जाईल. येत्या काही आठवड्यांमध्ये न्यू साऊथ वेल्सच्या किनाऱ्यांवर या यंत्रणेच्या उभारणीस सुरुवात होईल. हवामानविषयक बातम्यांमध्ये आजचा दिवस जरी पावसाळी असला तरी येत्या आठवड्यात स्वच्छ सूर्यप्रकाशाने भरलेल्या दिवसांचा आनंद आपल्याला घेता येईल. वसंत ऋतूचे आगमन झाले असून उबदार तापमान, लांब होत चाललेले दिवस, रंगीबेरंगी पुष्पवैभव यांचा आनंद श्रोत्यांना येत्या आठवड्यामध्ये मिळेल अशी आशा व्यक्त करून हे बातमीपत्र इथे थांबवते आणि आजच्या दिवसाबद्दल काही रंजक माहिती आपल्याला ऐकवते. आजच्या 21 सप्टेंबर रोजी 1900 साली लॉर्ड होपटोन यांची ऑस्ट्रेलियाचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणजे राणीचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली. त्यापूर्वी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलिया ब्रिटिश संसदेच्या अधिपत्याखाली स्वायत्त असलेल्या 6 राज्यांनी बनला होता. प्रत्येक वसाहतीचे स्वतःचे कायदे, शासन, पोस्टाचे जाळे, कर आणि रेल्वे गेज इत्यादी होते. आपापसातल्या फरकांमुळे येणाऱ्या अडचणीतून एकत्र येऊन एक संघराज्य स्थापन करण्याची योजना पुढे आली. न्यूझीलँड आणि फिजीच्या वसाहती देखील या संघराज्याविषयी चर्चेत सहभागी झाल्या होत्या. सुरक्षा, आंतरराष्ट्रीय धोरणे, व्यापार, वाहतूक, स्थलांतरित होणारे लोक असे अनेक महत्त्वाचे प्रश्न या सर्व वसाहतींना मार्गी लावायचे होते. 1880 साली ऑस्ट्रेलियन रहिवासी संघटना अर्थात इथे जन्मलेल्या युरोपियन वंशाच्या पुरुषांच्या संघटनेने संघराज्य स्थापन करायचं निश्चित केलं. ऑस्ट्रेलियन फेडरेशन काउन्सिलची स्थापना 1885 साली झाली. वेगवेगळ्या वसाहतींचे आपापसातील प्रश्न जसे आयात कर, सुरक्षा व्यवस्था यांचे निराकरण करण्याचे काम हे फेडरेशन करीत असे. परंतु न्यू साऊथ वेल्स, न्यूझीलँड आणि साऊथ ऑस्ट्रेलिया यांनी यात सहभाग न घेतल्याने 1889 साली या फेडरेशनचे विघटन झाले. 1889 मध्ये न्यू साऊथ वेल्सचे त्यावेळचे प्रीमियर सर हेनरी पार्क्स यांनी एक राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याचे आवाहन टेंटरफील्ड येथील भाषणात केले. तसेच एक संघटित सैन्य दल ऑस्ट्रेलिया संघखंडाच्या सुरक्षेसाठी उभे करण्याचे देखील त्यांनी भाषणात म्हटले. या सर्व प्रयत्नांना पुढे ब्रिटिश संसदेची मान्यता मिळवायला लागली व 17 सप्टेंबर 1900 साली राणीने कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलिया याला मान्यता दिली. व्हिक्टोरिया राणीच्या द्वाहीने 1 जानेवारी 1901 रोजी ऑस्ट्रेलिया देश म्हणून अस्तित्वात आला. मात्र ऑस्ट्रेलियाचे नागरिक हे 1948 पर्यंत म्हणजे नॅशनॅलिटी अँड सिटिझनशिप ॲक्ट प्रस्थापित होईपर्यंत ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणून नव्हे तर ब्रिटिश नागरिक म्हणून ओळखले जायचे. वसाहतींचे एका देशात रूपांतर होण्याची ही गोष्ट. यानंतर आता श्रोत्यांना कालिदास जयंती दिनाप्रित्यर्थ यावर्षी प्रसारित होणाऱ्या कालिदास 2021 मालिकेविषयी आठवण करून देते. कोविड साथीमुळे यावर्षी सभागृहात हा कार्यक्रम न करता दर शुक्रवारी काही साहित्यिकांचे सादरीकरण साधारण अर्ध्या तासाच्या कार्यक्रमातून मासिक संकेतस्थळावरून प्रसारित केले जाते. त्याचा पहिला भाग गेल्या शुक्रवारी सादर झाला. तो पाहायचा राहून गेला असेल किंवा पुन्हा प्रत्ययाचा आनंद घ्यायचा असेल तर मासिक संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. आपल्या स्थानिक साहित्यिकांच्या, मासीच्या, कालिदास समितीच्या आणि अनेक तंत्रज्ञांच्या उत्साहातून आणि परिश्रमातून ही मालिका सुरू झाली आहे. तिला आपण रसिक श्रोते नक्की दाद द्याल ही खात्री आहे. तेव्हा आता आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी. धन्यवाद.
धन्यवाद प्राजक्ता.
जय श्रमदेवी, जय श्रमदेवी, जय श्रमदेवी कृपा करी.
श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz रेडिओ 2000 या केंद्रावर मी दीपक अवसरे आजच्या उद्योजक कार्यक्रमात आपले स्वागत करतो. उद्योजक मालिकेत आपण ऐकत आहोत सिडनीतील काही मराठी उद्योजकांचे अनुभव. या मालिकेतील आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत श्री रुपेश दारवटकर. सर्वप्रथम मी रुपेश तुमचे आज या स्टुडिओत आणि कार्यक्रमात स्वागत करतो. मी प्रश्न मराठीत विचारले तरी उत्तरं काही प्रमाणात इंग्रजीत येणं स्वाभाविक आहे, किंवा तुम्ही खुशाल मराठी, हिंदी, इंग्रजी असा बोलण्यात वापर करा. तर तुम्ही तुमची माहिती थोडक्यात सांगाल का म्हणजे तुमचा जन्म, बालपण, शिक्षण कुठे झालं वगैरे?
नमस्कार दीपक आणि नमस्कार श्रोतो. पहिलं तर धन्यवाद मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. मी मूळ पुण्याचा आहे पण नंतर आम्ही बाबा जॉबसाठी वगैरे इथे पिंपरीला मूव्ह झालो. शाळा माझी पिंपरीमध्ये होती. मी टाटा मोटर्स विद्यानिकेतन स्कूल मध्ये माझं एज्युकेशन झालं कारण बाबा टेल्कोला कामाला होते. इथे 2003 मध्ये आलो. 2003 यायच्या आधी मग माझा बॅकग्राऊंड इलेक्ट्रॉनिक्सचा आहे. मी टाटा मोटर्स मध्ये अप्रेंटिसशिप केली 3 वर्ष. तिथे इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंड होता, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड होता. त्यानंतर टाटा मोटर्स जॉईन झालो आणि मग इथे मायग्रेट झालो.
ओके, मग इकडे आल्यानंतर सुरुवातीचा जॉब कोणता आणि काय केलं?
सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्स मध्येच जॉब केला मी. पण इथे आल्यावर कळलं असं की ऑस्ट्रेलिया हे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बरंच मागे होतं. म्हणजे जी टेक्नॉलॉजी, ज्या टेक्नॉलॉजी फील्डमध्ये किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट वरती जे मी काम करायचो, फॅक्टरी ऑटोमेशन, हाय स्पीड फॅक्टरी ऑटोमेशन मध्ये होतो, इंडिका ह्या प्लांट वरती होतो, आणि तिथे जो एक्सपोजर आम्हाला जो मिळाला तो इथे नव्हताच. म्हणजे जरी आपण ऑस्ट्रेलियाला फर्स्ट वर्ल्ड कंट्री म्हणतो, इथे आल्यानंतर ते जाणवलंच नाही. आम्ही 20 वर्ष जुन्या टेक्नॉलॉजी वरती काम सुरुवात केली. फील्ड सुरुवातीला सोडायचं नाही असं ठरवलं होतं. मित्रमंडळी होती आजूबाजूला, त्याच्यामुळे तो एक पुश होता, सपोर्ट होता. त्याच्यामुळे म्हटलं नाही आपण इलेक्ट्रॉनिक्स मध्येच करूया. सो माय व्हेरी फर्स्ट जॉब इलेक्ट्रॉनिक्स.
उद्योगाकडे कसे वळलं?
मला लहानपणापासूनच असं हे होतं की उद्योजक व्हायचं, म्हणजे काहीतरी बिझनेस करायचं. तर ते एक हे ऑलवेज होतं माझ्या मनात. मला मॅनेजमेंट मध्ये मूव्ह व्हायला एक शिफ्ट मिळाला. ज्या कंपनीमध्ये मी काम करत होतो तिथे जाऊन थोडेसे मग मी अपग्रेड्स केले, एज्युकेशनल अपग्रेड्स केले, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सुरुवातीला केलं, त्याच्यानंतर ITSM वगैरे केलं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी करून मी सुपरविजनला आलो. सुपरविजन नंतर मग मॅनेजमेंट पोस्टला आलो. 2008 साली मॅनेजर झालो आणि त्याच्यानंतर मग नो लुकिंग बॅक. त्याच्यानंतर मग मी न्यू साऊथ वेल्स हेड करायचो. जॉब बऱ्यापैकी एकाच कंपनीमध्ये स्टेबल ठेवला पण एक्सपोजर हा वाढत गेला. इथे तेव्हा जाणवायला लागलं की इट इज पॉसिबल. म्हणजे जर मी दुसऱ्या कुठल्या कंपनीचं जर बिझनेस युनिट मॅनेज करू शकतो तर मग मी स्वतःचा बिझनेस का नाही मॅनेज. इट इज नथिंग डिफरंट. तर मग एक ती इच्छा होती, तो एक्सपोजर मिळाला, ते स्किल सेट अक्वायर केलं, तो एक्सपिरियन्स आला आणि त्या बेसिस वरती मग मी मूव्ह ऑन झालो. टूक अ जम्प इन टू स्टार्टिंग माय ओन बिझनेस.
मग कुठच्या टाईपचा बिझनेस आहे, कसं ठरवलं?
हा प्रश्न जर तुम्ही मला 10 वर्षापूर्वी विचारला असता ना त्याचं उत्तर कदाचित वेगळं असतं. आता माझं उत्तर बेस्ड ऑन मी कुठे आहे आफ्टर रनिंग अ बिझनेस इज अ लिटल बिट डिफरंट. ते डिफरन्स असा आहे की इट वुडंट मॅटर व्हॉट टाईप ऑफ अ बिझनेस आय एम रनिंग नाव. मग मी रिअल इस्टेटमध्ये काम करतोय किंवा दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये काम करतोय, कुठलंही बिझनेस युनिट रन करायला द बेसिक प्रिन्सिपल्स बिहाइंड इट आर द सेम. यु नीड टू हॅव सम फायनान्शियल नॉलेज, यु नीड टू हॅव सम पीपल स्किल्स, अँड यु नीड टू बी एबल टू स्ट्रॅटेजाइज वेल and work it through. So याच्या व्यतिरिक्त काय नाही. तुमचं प्रोडक्ट चेंज होतं बिझनेसमध्ये. सो नाव इफ यू आस्क मी दॅट क्वेश्चन, फॉर मी इट डझंट मॅटर वाय दिस बिझनेस, बट देर वॉज अ लिटल बिट ऑफ अ स्टोरी बिहाइंड की हा बिझनेस का. म्हणजे रिअल इस्टेट मध्ये मी आहे आता. सो आय एम कमिंग टू फुल टाइम रिअल इस्टेट इन्व्हेस्टिंग ह्या झोन मध्ये आलोय. वाय देर वॉज अ पॅशन इन्वॉल्ड बिहाइंड मी स्टार्टिंग रिअल इस्टेट. 2009 साली मी माझी पहिली प्रॉपर्टी बाय. आय ऑलवेज वॉन्टेड टू डू समथिंग आउटसाइड द बॉक्स, की काय करता येईल, कसं करता येईल. तर मग मी असं ऐकायचो की अरे लोकांनी एक प्रॉपर्टी घेतली, दोन प्रॉपर्टीज घेतल्या वगैरे वगैरे. तर मला तो एक क्युरिओसिटी होती की हे कसं आहे. ऍट द एंड ऑफ द डे इट इज ओनली एक प्रोसेस आहे, ती एक माइंडसेट आहे तो, आणि तो मला एक्सप्लोअर करायचा होता. बाय डुईंग दॅट आय मॅनेज टू ग्रो माय ओन पोर्टफोलिओ. मी माझा स्वतःचा पोर्टफोलिओ ग्रो केला. मग नंतर मग मी मित्रांना हेल्प केलं. सो आय डेफिनेटली हॅड दॅट पॅशन फॉर रिअल इस्टेट. देन आय रिअलाइज की दिस इज समथिंग आय लाईक. सो देन वेन इट केम डाऊन टू ओके आय हॅव टू शिफ्ट फ्रॉम अ PAYG अँड वर्किंग फ्रॉम समवन, वर्किंग फॉर समवन, सो आय डिसाइडेड की रिअल इस्टेट इज द वे बिकॉज आय हॅव बीन वर्किंग ऑन इट अँड आय हॅव बीन हेल्पिंग पीपल ग्रो दॅट पोर्ट. And I'm exploring those. It was a no-brainer. That's how I ended up in real estate. And I'm absolutely loving it. And
तुम्हाला धंदा की स्वयंरोजगार, म्हणजे आता नक्की कुठे आहात तुम्ही?
मी आता धंद्यामध्ये आहे. स्वयंरोजगारची स्टेट मी क्रॉस केली. आय हॅव 3 एम्प्लॉईज आता या स्टेजला आणि लुकिंग फॉरवर्ड टू ग्रो.
भविष्यातील तुमच्या योजना काय? 5-10 वर्षानंतर कुठे असेल उद्योग? मी काय ठरवलंय?
डेफिनेटली एक इंडिपेंडेंट हे असेल, ऑफिस असेल. आता माझा प्रेझेन्स जो आहे तो ऑनलाईन प्रेझेन्स आहे. प्लॅन इज टू हॅव ऍटलिस्ट 2 ऑफिसेस. एक कमीत कमी 10-15 स्टाफ असेल. सिडनी हा खूप स्प्रेड आउट होतोय आणि सिडनीमध्ये नॉर्थ वेस्ट सिडनी आणि साऊथ वेस्ट सिडनीचा झोन बऱ्यापैकी बूम होतोय आणि डेव्हलप होतोय जसं तुम्हाला माहिती. द अदर प्लॅन इज की उद्योजक घडवायचे. बरीचशी लोक आहेत जे ह्या माइंडसेटमध्ये आहेत की त्यांना बिझनेस चालू करायचा. म्हणजे तुमचा जो याच्या आधीचा जो प्रश्न होता तो खूप खूप टेक्निकल होता. तसा की तुम्ही सेल्फ एम्प्लॉइड आहात का की तुम्ही बिझनेसमॅन एंटरप्रेनर आहात, बऱ्याच लोकांना तो डिफरन्सच माहिती नाहीये. जस्ट बिकॉज तुमच्याकडे एबीएन आहे म्हणून तुम्ही बिझनेसमॅन आहात असा प्रकार नाही. तर तो जो शिफ्ट आहे तो शिफ्ट करायचा आहे. ते बरेचसे लोक आहेत आपल्या कम्युनिटीमध्ये ज्यांना बिझनेस करायची इच्छा आहे. तो गायडन्स जर मी देऊ शकलो तर वेल अँड गुड. इन 10-15 इयर्स आय वुड बी ॲट अ डिफरंट स्टेट ऑफ लाईफ. आय वुड बी ॲट अ डिफरंट स्टेट फ्रॉम एक्सपिरियन्स परस्पेक्टिव्ह. आणि जर मी तो एक्सपिरियन्स नेक्स्ट जनरेशनला किंवा पीपल हु आर कीन टू मूव डेफिनेटली मी हेल्प करा. आय हॅव सॉर्ट ऑफ बीन हेल्पिंग पीपल इन दॅट ॲस्पेक्ट. आय एम नॉट सेइंग आय एम अ गुरु इन दॅट, बट जो माझा एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करतो. आणि दोघे दोन तीन बिझनेसेस आहेत विच वी हॅव मेड फ्रॉम सेल्फ एम्प्लॉइड बिझनेसेस. सो दॅट्स व्हॉट आय एम लुकिंग ॲट फ्रॉम अ रिअल इस्टेट पर्स्पेक्टिव्ह. आणि त्यातल्या त्यात आपल्या कम्युनिटीमध्ये रिअल इस्टेटवाले खूप कमी आहेत. म्हणजे मोजून 2 किंवा 3 लोक आहेत. येस पीपल आर एम्प्लॉइड म्हणजे ॲज रिअल इस्टेट एजंट्स मराठी कम्युनिटीतले बरेच लोक एम्प्लॉइड आहेत. पण आपल्या लोकांचे स्वतःचे बिझनेसेस किती आहेत हा जर प्रश्न विचारला तर आय डोंट थिंक सो वी हॅव दॅट. एक किंवा दोघे जण असतील ऍट दी मोस्ट. मग तो जो शिफ्ट आहे ना तो शिफ्ट करायचा. तो शिफ्ट जर करता आला ना की कोलॅबरेटिव्हली कसं वर्क करता येईल. कारण मार्केट एवढं मोठं आहे. तो माइंडसेट शिफ्ट जर करता आला ना तर आय थिंक अँड विल डेफिनेटली गो. तसा तो माझा 10-15 वर्षाचा प्लॅन आहे. ऍम्बिशियस आहे प्लॅन बट देर इज नथिंग टू लूज.
तसं व्हायलाच पाहिजे. मोठी इष्ट तरी मोठी असली पाहिजे.
बरोबर. कारण आता आपले नेक्स्ट जनरेशन दे आर यु नो दे आर मॅच्युअर्ड. दे आर मॅच्युअर्ड यंगस्टर्स. आणि आपण बघतोच आहे आपल्या सोसायटीमध्ये की मुलं त्यांची आता आपल्या मित्रांच्या मुलांची लग्न होत आहेत. दे आर गेटिंग ऍडल्ट्स. दे आर गेटिंग इन टू द ओन प्रोफेशन अँड सो फोर्थ. म्हणजे काही यंगस्टर्सनी त्यांचे स्वतःचे बिझनेसेस चालू केलेले आहेत. सो इट इज व्हेरी प्रॉमिसिंग टू सी दॅट. अँड इफ वी हॅव सच अ बिग बेस, इफ वी हॅव सच अ बिग नेटवर्क, इट इज ऑल अबाउट द नेटवर्क ॲट द एंड ऑफ द डे. क्लायंट बेस आहे ना, मग आपण आपल्या क्लायंट बेसला आपल्या कम्युनिटीमध्ये का हेल्प नाही करू शकत. हा जर प्रश्न विचारला तर हा याचं उत्तर एकच आहे. ते माइंडसेट जे आहे ते शिफ्ट झालं पाहिजे. इफ यू कॅन इफ यू आर एबल टू शिफ्ट दॅट माइंडसेट नथिंग लाईक इट. अँड इवन इफ आय कॅन कॉन्ट्रीब्युट 1% टू इट, आय विल बी मोर दॅन हॅपी.
बरोबर. मग ह्या सगळ्या तुमच्या वाटचालीत कुटुंबाचा आणि नातेवाईकांचा पाठिंबा कसा राहील?
त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. घरचा जो सपोर्ट आहे, जेव्हा जॉब मधून बिझनेस मध्ये जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा तो टाइम मॅनेजमेंट हा एक मोठा इश्यू असायचा. आणि बिझनेस मध्ये नाही म्हटलं तरी तुम्ही 24 तास जरी म्हटला, जेवढा तुम्ही जागा असता तेव्हा यू ओनली थिंकिंग अबाउट बिझनेस. कारण एक तर आधी बिझनेस केलेला नसतो आणि यू आर इन टू अ कम्प्लिटली डिफरंट झोन नाव बिकॉज यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर ओन ऍक्ट. सो इट इज अ डिफरंट काइंड ऑफ बॉल गेम. तर सुरुवातीला खूप ऍडजस्टमेंट करावे लागले. लकी इनफ टू हॅव माय यु नो ब्युटिफुल वाईफ हु वॉज सपोर्टिंग मी इन ऑल दिस. पल्लवीनी मला थ्रू अँड थ्रू मदत केली. आत्ताही ती करतेच आहे नो डाऊट. पण मला कुठल्याही प्रकारचं अपार्ट फ्रॉम वर्क ती जेवढा मला सपोर्ट करू शकला शकत होती तेवढा सगळा तिने केला. मुलांची काळजी घेणं, बाकी सोशल रिलेशनशिप मेंटेन करणं किंवा हे जे काय होतं. सो शी टूक अवे दॅट बिग बर्डन फ्रॉम मी सो दॅट आय कुड प्युअरली फोकस ऑन दिस टू अ स्टेज वेअर वी गॉट अ बिट ऑफ होल्ड ऑन टू द बिझनेस. त्याच्यानंतर वी हॅड दॅट वी हॅड टू बॅलन्स द वर्कलोड अगेन. नाव शी इज ऍक्च्युअली हेल्पिंग मी इन द बिझनेस एज वेल. सो a big thanks to her for being one of the main pillars. Yacha vyatirikta family overseas they were supporting as well. They were like, you know what, you want to try, go for it. So to ek support hota, to confidence hota. Are always in life to you know to encourage you. And I was lucky enough, I'm friends who have always encouraged me in life. They have taught me different lessons in life through which I have only come stronger. So thanks to all my friends who showed that confidence in me. And when I business started, these were the people who came forward and said, ki, Rupesh, mala maithi hai ki, theek hai, tu in real estate kaam kelel nahi hai. It's a different product. You are starting your own business. But we are confident, we trust you with our assets, and we would like you to manage our assets. And that's how my property management portfolio started to grow, was purely because of the trust. Ata, in business, as you know, service is very key to any business. So I made sure that I kept those service levels. So friends supported as well. So I was lucky enough, anybody and whoever has been surrounding me have helped me in that. And I take this opportunity to thank everybody in that aspect. उद्योग सुरू करतानाची आव्हान सुरुवातीचा जो बिगेस्ट हर्डल जो होता तो होता फिअर. फिअर ऑफ फेलियर जो असतो दॅट वॉज माय बिगेस्ट हर्डल. की काय होणार, कसं होणार, व्हॉट इफ, हे जे प्रश्न होते माइंड गेम केप्ट ऑन प्लेइंग फॉर अ फ्यू मंथ. इनफॅक्ट इट वॉज ब्रुईंग फॉर अ फ्यू इयर्स. मग जमेल, होईल, मग मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही. हे खूप सो मेनी सक्सेसफुल एंटरप्रेनर्स विचार मराठी, म्हणजे तो शिफ्ट केला पाहिजे, तो शिफ्ट झाला पाहिजे. आणि यू आर डुईंग अ ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक जॉब बाय सर्फेसिंग आउट अँड एक्सपोजिंग बिझनेसेस लाईक अस, जे प्युअर मराठी बिझनेसेस आहेत आणि जे सक्सेसफुली रन होत आहेत आणि जे इतर जनरेशनला किंवा इतर कलीगला हेल्प करत. सो firstly Deepak, thanks to you for running this site.
बरोबर. मग फंड्स वगैरेचा कसं हे केलं, म्हणजे इन रिअल इस्टेट मध्ये तुमच्या ह्याच्यात मेन असतं ना फंड्स लागणार.
बरोबर आहे. रिअल इस्टेट मध्ये फंडिंग हा खूप मोठा क्रायटेरिया आहे. पण ते म्हणतात ना, जिथे इच्छा तिथे मार्ग, तसा तो प्रकार आहे. मग थोडस आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग केलं. पहिला जेव्हा, म्हणजे दोन गोष्टी होत्या, दोन फॅक्टर्स वरती मी काम केलं. दोन फॅक्टर्स अशा होत्या की माझ्यासमोर असा प्रश्न होता, मी दुसऱ्या कंपनीची फ्रँचायझी घेऊ. 90% ऑफ द पीपल विल गो विथ अ फ्रँचाईज मॉडेल, की एल जे हुकर, रे अँड व्हाईट, लेंग अँड सिमन्स, अशा ज्या फ्रँचाईज मॉडेल्स आहेत त्या फ्रँचाईज मॉडेल्स बरोबर ते काम करतात. अँड देन एव्हरीथिंग इज सर्व्ड ऑन द प्लेट फॉर यू, अँड यू आर बेसिकली, व्हाईल यू से यू आर अ बिझनेस, अ पर्सेंटेज ऑफ युअर बिझनेस इज ऍक्च्युअली बीन फेड टू दोज बिझनेस, राईट, हु आर द फ्रँचायझी. सो तो एक मॉडेल डोळ्यासमोर होता, पण तो मॉडेल नाही घेतला, अडॉप्ट नाही केला. कारण दुसरं जे रिझन होतं की स्वतःचं का नाही, इफ यू आर स्टार्टिंग न्यू, मग एक स्वतःचं नाव का नाही आपण तयार करू शकत. आणि भलेही तो एक सेगमेंट छोटा असून द्या ना, वी डोंट वॉन्ट टू ईट द होल पाय. इवन इफ यू गेट अ पोर्शन ऑफ इट, वी आर हॅपी विथ. आणि दॅट्स हाऊ द कॉन्सेप्ट वॉज. सो वी सेड नो, आपण स्वतःचा बिझनेस चालू करू. स्वतःचा बिझनेस, स्वतःच्या नावाने जेव्हा रिअल इस्टेट चालू करतो, तेव्हा यू आर नॉट फोर्स्ड इन टू सर्टन ओव्हरहेड. म्हणजे जर मी फ्रँचाईज मॉडेल थ्रू चालू केलं तर त्यांच्या रिक्वायरमेंट्स असतात की एक सर्टन ऑफिस हवंय, ह्या एरियामध्येच हवंय, मग एवढाच स्टाफ हवाय, वगैरे वगैरे वगैरे. सो वी गॉट ओव्हर दॅट हर्डल. तो हर्डल नाहीये, कारण आपला बिझनेस आहे, आपण डिक्टेट करू आपल्याला कसा करायचा. मग ओव्हरहेड मिनिमम ठेवून मग स्केल अप कसा करायचा असा विचार केला आणि मग तो स्लोली चालू केला. तर इफ यू टॉक अबाउट ओव्हरहेड, द बिगेस्ट ओव्हरहेड इज अन ऑफिस. मी, माझ्याकडे आत्ताही ऑफिस नाहीये, आय डोंट हॅव अन ऑफिस ऍट दिस पॉइंट इन टाइम, कारण ती गरजच नाही लागत. आणि आजकाल रिअल इस्टेट ऑफिसमध्ये किती लोक वॉक इन करतात, नॉट दॅट मेनी. मोस्ट ऑफ द बिझनेस इज ऑनलाईन. But I will be looking at starting an office, because if it grows a big office, then it's a different environment to have an office. But then I wouldn't be dictated by someone in a head office saying to me that this is how it needs to be done. So that's how I scaled up.
मग हे तुम्ही स्क्वेअर एम की काय, जे काय नाव आहे ते कसं काय, हे काय त्याचा मीनिंग काय, एक्झॅक्ट नाव काय आहे त्याचं?
स्क्वेअर एम प्रॉपर्टी ग्रुप. स्क्वेअर मीटर एरिया, स्क्वेअर मीटर मध्ये बोल. ठीक आहे. मग म्हटलं की ओके, रिअल इस्टेटशी रिलेटेड काहीतरी हवं. देन आय केम इन टू ओके स्क्वेअर एम, ओके स्क्वेअर मीटर, सो स्क्वेअर एम असा तो कॉन्सेप्ट आला. आणि मग मग तसं नाव ठेवलं.
आणि एक हे होतं, कोणते चॅलेंज असतं की नेटवर्क्स, मग ते नेटवर्क्स त्या बाबतीत काय केलं?
नेटवर्किंगचे चॅलेंज डेफिनेटली होते आणि ते किती मोठा बिझनेस असून दे दोज चॅलेंजेस आर ऑलवेज देअर. यू नीड टू ग्रो युअर नेटवर्क, टॅपिंग टू बिझनेस असोसिएट्स, ग्रो करणं, आणि दुसरं आहे क्लायंट बेस ग्रो करणं. ह्या दोन्ही गोष्टीवरती सायमल्टेनियसली ओव्हर द इयर्स कामं चाललेली आहेत. सुरुवातीला त्रास झाला, पण मला असं वाटतं की तुम्ही एकदा भेटला, दुसऱ्यांदा भेटला कोणाला, की तो एक रॅपो बिल्ड होतो, तो एक ट्रस्ट बिल्ड होतो. त्या ट्रस्ट थ्रू पीपल स्टार्ट ओपनिंग अप, राईट? पीपल स्टार्ट टू टॉक. वन्स पीपल स्टार्ट टू टॉक अँड यू हॅव क्रॅक्ड इन इंटू इट, देन दे विल ऑब्व्हियसली इंट्रोड्यूस यू टू समवन एल्स हू दे नो. इट्स अबाउट नॉट अ वन वे स्ट्रीट, इट्स अबाउट टू वे स्ट्रीट. दॅट्स हाऊ आय ट्रीट इट, की आपण जर आधी दिलं तर इट विल कम बॅक टू अस. तर आय ऑलवेज स्टार्ट इट दॅट वे, वेअर आय वॉज देन गोईंग अँड अप्रोचिंग दॅम अँड and trying to help in as much as I can. They then came back complimenting it and introducing me to network, saying, अरे रुपेश, तुला माहिती आहे का की अरे हा आपण इंडस्ट्री मध्ये आहे, मग ह्या सिच्युएशन मध्ये काय करायचं, मेबी ही इज द बेस्ट वन टू टेल यू. सो दॅट्स हाऊ इट ऑल ग्रू.
बरोबर. आणि हे सगळं लॉंग टर्म तुमच्याकडे ध्येय लागतं ना, म्हणजे तुम्ही अगदी शॉर्ट टर्म मला अमक आता लगेच पाहिजे म्हटलं तर ते नाही.
बरोबर. आणि माझी विजन ऑलवेज लॉंग टर्मच होती आणि आहे. जे काय करायचं ते लॉंग टर्म मध्येच करायचं, शॉर्ट टर्म मध्ये मजा नाही. इफ द फाउंडेशन इज स्ट्रॉंग विल गो लॉंग वे. हे चार एक वर्ष मी त्या फाउंडेशन वरतीच काम करत होतो अँड नाऊ इट्स टाइम टू यु नो टेक अ स्टेप अँड ऑलरेडी स्टार्टेड टू टेक अ स्टेप.
गुड गुड. मग आता तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय होती आणि आता तुम्ही काय स्टार्टेड टू टेक द स्टेप्स म्हणतात, मग आता काय बदल झालाय किंवा काय?
वर्ड ऑफ माउथ हे तेव्हा पण आमची मेन स्ट्रॅटेजी होती आणि आताही आमची मेन स्ट्रॅटेजी आहे. अपार्ट फ्रॉम दॅट काही गोष्टी आता मी ऍड केल्यात, की पेड मार्केटिंग असतं किंवा काही मार्केटिंगचे सेगमेंट्स आहेत ते मी आउटसोर्स केलेत. बेसिकली देर आर मार्केटिंग कंपनीज विच यू कॅन हायर अँड डू सर्टन जॉब्स फॉर यू. तर मी ते मीडियाज वापरतोय. सुरुवातीला दोन हर्डल्स होते, एक म्हणजे कॅश, बिकॉज दीज कम ॲट अ कॉस्ट. वन्स द कॅश कम्स इन द इश्यू इज टाइम. सो नाव ॲट अ स्टेज वेअर टाइम इज मनी, त्याच्यामुळे मग मार्केटिंग जेवढं ऑफलोड करता येईल तेवढं मी ऑफलोड केलेलं आहे. तर तिथे मार्केटिंग स्ट्रॅटेजी तशी होते. सध्या
पुढे जाण्यापूर्वी एक गाणं ऐकूया का?
जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे पारावरी पाहणे. जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे पाऱ्यावरी वाणे. तुझ्या नशेच्या ओल्या खुणा, रोजच घडतो वेडा गुन्हा. तुझीच ओंजळ तुझ्या सरीत भिजणे. तुझ्याकडे तुला मागणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे पाऱ्यावरी मागणे. जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे.
या सगळ्यात तुमचे कस्टमर्स मध्ये कोणत्या टाईपचे आहेत? इंडियन, मराठी, इतर?
प्रिडॉमिनेंटली मराठी ऑडियन्स आहे माझा, म्हणजे एक 60-70% मराठी आहेत. ऍडिशनल यु नो 20-21% विदिन द इंडियन कम्युनिटी आहे आणि उरलेले मग अदर नॅशनॅलिटीज आहे. तसा तो मिक्स आहे, कारण आता तो मिक्स ऍक्च्युली चेंज होत चाललाय. सुरुवातीचा जो क्लायंट बेस होता, जो आता 60-70% जो मी म्हटलो, तो रॅपिडली ग्रो झाला सुरुवातीला. आता तो ग्रो होतोय पण स्लोली अँड स्टेडीली ग्रो होतोय. म्हणजे तो ऍक्सेलरेशन रेट जो होता तो आता डिक्लाईनला आलाय. पण मग अदर कम्युनिटीज मधनं आता बिझनेस वाढायला लागला, मग तिथे एक्सपोजर बऱ्यापैकी होतोय, झालाय. आणि आता तो सेगमेंट ग्रो होतोय. तर इन अ फ्यू इयर्स टाइम आय थिंक इट विल सरपास द ऍक्च्युअल मराठी कम्युनिटी. कारण मी तसा फ्रॉम अ बिझनेस पर्स्पेक्टिव्ह इट डझंट मॅटर ऑडियन्स आपण घेतोय किंवा क्लायंट बेस कुठला घेतोय. लाईक माइंडेड इन्व्हेस्टर्स जे आहेत, लाईक माइंडेड जी लोक आहेत ज्याच्याबरोबर ह्या नेटवर्क थ्रू आहे. ऑफकोर्स आय वुड से 90-95% ऑफ द बिझनेस इज थ्रू दॅट. त्या लोकांबरोबर जे जे अंडरस्टँड करतायत की मला माझ्या बिझनेसचा विजन काय आहे आणि त्यांना ऑफरिंग्स काय मिळतायत at the returns what they are getting for what they are paying, that will grow. So it's a mix. So coming back to your question, आता 60% आहे पण I can see that
shift. Actually मा पुढचा प्रश्न होता की या बिझनेस मध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन कितपत असते. पण खरं म्हटलं म्हणजे तुमचा बिझनेस हा नॉर्मल रिअल इस्टेट एजंट पेक्षा जरा वेगळाच आहे, नाही का? म्हणजे नुसतीच काही घर विकणं किंवा ती मेंटेन करणं वगैरे असं न करता तुम्ही दुसऱ्याच काहीतरी वेगळाच विषय आहे, तर त्याबद्दल तुम्ही जरा माहिती सांगाल का?
येस येस, जसं आपण ऑफलाईन बोललो, येस इट इज डिफरंट, इट इज ऍब्सोल्युटली डिफरंट. सो इफ यू कम्पेअर स्क्वेअर एम विथ द लाईक्स ऑफ एलजे हुकर्स अँड रेन व्हाइट्स, वी डेफिनेटली आर नॉट दॅट. एक सेगमेंट आहे माझ्या बिझनेसचा जो रेंटल्स करतो, एक सेगमेंट आहे जो सेल्स करतो, तिसरा जो सेगमेंट आहे बिझनेसचा तो आहे इन्व्हेस्टिंग ग्रोथ थ्रू रिअल इस्टेट विच आय ड्राईव्ह बेसिकली. द अदर टू आर द बाय प्रोडक्ट्स ऑफ दिस सेगमेंट. असा स्ट्रक्चर इन माइंड, अशी स्ट्रॅटेजी इन माइंड ठेवून मी हा बिझनेस बिल्ट अप केलाय आणि त्याला ग्रो करतो. So why I say rental and sales is a byproduct is purely because ek investor aahe, tya investor la real estate through grow kasa karta yeil ha maza focus asto. Ya focus madhe ja traditional ways ahet tya saglyannaach maahiti aahe ki ek ghar ghya ma dusra ghya ma te bhadyani dya vagere 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 kiwa chota sa granny taka mage. Mom and dad investors know about this. It's a safe गेम दॅट दे कॅन प्ले. पण असे किती लोक आहेत ज्यांनी एक प्रॉपर्टी बाय केली मग दुसरी मग तिसरी मग चौथी मग पाचवी. हा जर प्रश्न आपण विचारायला लागलो स्वतःला किंवा माझ्या इन्व्हेस्टरला की वाय वेंट यू एबल टू ग्रो युअर पोर्टफोलिओ ऑर अर्न मनी थ्रू रिअल इस्टेट, दे डोंट नो द आन्सर्स फॉर इट. दे आर स्टक ऍट सम लेवल. इट इज प्युअरली लॅक ऑफ नॉलेज, दॅट इज वॉट इट इज. तर माझ्या बिझनेस मॉडेलमध्ये मी काय करतोय की I am taking these investors along, helping them make money through real estate, grow them as well as I'm growing myself. Now the question is, so what do you exactly do? I do developments, I invest into land subdivisions karto, kiwa commercial projects karto. Recent projects madhe ami investors through ek land buy keli, tithe child care बनवतोय आम्ही आता. सो दॅट इज वन टाइप ऑफ एन इन्व्हेस्टिंग. लँड सब डिव्हिजन सिंडिकेट्स मध्ये बाय करतो किंवा आय एम वर्किंग ऑन अ एकरेज ऍट द मोमेंट इन द वुलुंडली शायर विच इज द ग्रोथ शायर. वी विल बी लुकिंग ऍट एक्वायरिंग अबाउट 95 acres ऑफ इंडिव्हिज्युअलला. हे एवढे मोठे प्रोजेक्ट करणं शक्य नाही आहे आणि जेव्हा इंडिव्हिज्युअल येतो तेव्हा ही नीड्स टू हॅव अ massive massive bank balance to be able to run through this project. So the key now is if we can work together and collaborate together, then we can kick into these projects. End game madhe sagle jana khetat. End game madhe mhanje kuthe ki ghar banlela ahe mag te bhadyani dya. Low risk, low return. What I am playing in is raw, where the margins are high and where of course the risks are high, but we are mitigating the risk and taking calculated risks. So it's about the networks. Tumhi je bolla suruvatila ki how am I able to do this, how am I able to help, is purely because of the networks. Because we have the opportunity on the table, these deals are on the table. These deals don't go on real estate and domain. These deals are absolutely made in networks, through networks. That's where we tap in. तर सुरुवातीचा जे प्रोजेक्ट केले मी ओके छोटे केले 1 million 2 million. आताचा जो प्रोजेक्ट आहे तो 50 million चा आहे. सो वी आर growing in the investing amounts that we are doing. We are increasing that purely because we are having a solid investor base being created. And the investor base grow hoto hai. Thanks to the community. Again, aapla community madle kahi kaam to kela. Barapaiki familiar ashe faces mathyavar var investing karta hai.
Mm-hmm.
They are investing in projects together. Me project manage karto. And we are realizing the profits. So we can see it. Now, aata kasa hota hai ki ya ideas implement hota hai and they realize hota hai. Techamule लोक एज्युकेटेड होत आहेत, माझे इन्व्हेस्टर एज्युकेटेड होत आणि इन्व्हेस्टर ओके फाईन दिस वर्क्स राईट आणि नाव दॅट इट वर्क्स नाव द वर्ड इज स्प्रेडिंग अँड मोर इन्व्हेस्टर बेस इज कमिंग टू मी आणि वी आर वर्किंग ऑन प्रोजेक्ट. सो व्हेनेव्हर यू गो इन टू अ प्रोजेक्ट आय स्पेंड अ लॉट ऑफ टाइम ऑन ड्यू डेलिजन्स. जर ड्यू डेलिजन्स होत नसेल तर आम्ही त्या प्रोजेक्ट मध्ये जातच नाही. So we want to make sure that the risks are minimized. We are not going to go at a loss, but be able to grow. So people who are thinking outside the box and want to play in a field where a little bit of risk is involved, but the returns are high, but it's calculated risk, I come into play.
HRD vigorous types of structure, like business structure.
प्रोजेक्ट बाय प्रोजेक्ट आम्ही बेस करतो. प्रोजेक्ट बाय प्रोजेक्ट वेन आय से की इन्व्हेस्टर्स कॅन कम इन डिफरंट वेज. एका प्रोजेक्टवरती समजा आम्ही शेअर होल्डिंग केले, सो वील रिलीज शेअर्स की एक चार पाच इन्व्हेस्टर्स एकत्र आले आणि एक समजा आता मी एक ग्लेनवूडला एक प्रोजेक्ट घ्यायचा आहे मला, म्हणजे मी आय एम लुकिंग ॲट द ड्यू डेलिजन्स साइड ऑन इट. एक 2.5 मिलियनचा प्रोजेक्ट आहे, इट्स अ कमर्शियल प्रोजेक्ट 2.5 मिलियन. दिस इज अक्वायरिंग द लँड अँड डुईंग द कन्स्ट्रक्शन ऑन इट. 2.5 स्पेंड केल्यानंतर कॅश फ्लो जो आहे मला तो रफली अराउंड, कॅश फ्लो इन द सेन्स रेंट जो आहे मला तो रफली $225,000 अन्युअली. सो आफ्टर ऑल एक्सपेन्सेस आय शुड गेट अराउंड $60,000 to $70,000 in pocket on an annual basis after I finish that project. Okay, so now getting $60,000 cash flow positive annually, if you invest 2.5 in a residential property, tell me whether you can get that cash flow. You'll not, because you'll be forking out money from your pocket. So it's about identifying the opportunities and getting through it. The issue with commercials is not every mom and dad can't do it, because the cash required upfront to run such projects is a bit higher. And that's why mom and dad can't get into it. So it's about breaking that barrier. And the barrier can be broken only if we come together and are able to do it. So in that particular project, I'm looking at shareholders. आता त्या तो प्रोजेक्ट जस्ट माझ्याकडे मागच्या आठवड्यात आला आणि मी आता फिजिबिलिटीज आणि हा वर्कआउट करतोय. ॲज अ टोल्ड यू द नंबर्स, द प्रोजेक्ट लुक्स पॉझिटिव्ह. आय हॅव हँडेड ओव्हर द कॉन्ट्रॅक्ट टू माय सॉलिसिटर्स टू गो अँड व्ह्यू अँड रीड इन टू इट ऑर रिव्ह्यू इट. दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी. लाईक इफ आय मे आस्क इफ एनीबडी फ्रॉम द ऑडियन्स इज वॉन्टिंग टू कम इन into the project as a shareholder or invest in this project, I am more than happy to consider that, because I am looking for investors. I'll be looking for investors. Everybody has a different set of mind. So if your audience wants to have a chat with me, they can ring me. Absolutely. Maza number tumhi website varti kiwa kuthe tari detalat aheli, but they can absolutely ring me. So that's one type of an investing. Now I have got senior इन्व्हेस्टर्स ॲज वेल, सिनियर सिटीझन्स जे आहेत, जे आता म्हणतात की रुपेश माझ्याकडे बॉरोईंग नाही आहे कारण मी आता रिटायर झालोय किंवा रिटायरमेंटला आलेलो आहे, तर मग तू कसं काय इन्व्हेस्ट करशील. तर मग असे इन्व्हेस्टर्सही आहेत माझ्याकडे ज्यांना मी फिक्स्ड रिटर्न्स देतोय.
बरोबर,
की आय विल कम बॅक अँड से ओके दिस मंथ गोइंग टू सर्टन प्रोजेक्ट अँड आय विल गिव्ह यू अ फिक्स्ड रिटर्न. मग हे फिक्स्ड रिटर्न्स 10-15% रिटर्न हे तुम्ही बँकेत ठेवल्यावरही तुम्हाला मिळणार नाही.
बरोबर.
इफ दीज इन्व्हेस्टर्स आर गेटिंग दॅट फिक्स रिटर्न, इव्हन इफ यू बाय अ प्रॉपर्टी अँड रेंट इट आउट यू विल नेव्हर गेट दॅट. म्हणजे आजकाल 5-6% रेंटल गॅरंटी तुम्हाला तर माहिती आहे, मी रिअल इस्टेट मध्ये 5-6% रेंटल गॅरंटी मिळणं हे खूप अवघड झालंय, खूप अवघड झालंय विदिन सिडनी. बट इफ आय एम गिव्हिंग अ 10-15% गॅरंटी ऑन द सेम अमाऊंट ऑफ मनी वेर यू डोंट हॅव टू यूज युअर बोरोइंग एट ऑल, दॅट मेक्स सेन्स. सो अल्टिमेटली इट इज ऑल अबाउट युअर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अँड हाऊ युअर रिस्क. सो रिस्क आर मिटिगेटेड, but this is a different style of investing. It's outside the box investing, right, from an investor's perspective. So basically tumhi jasa mi sangitla ki tumhi shareholder madhe mhanun yeu shakta projects madhe kiwa tumhi cash invest karun fixed returns yeu shakta. Tisra option asa hai ki you can run the projects independently. I can source the projects for you and you can choose to run them independently. Have no issues with that as well. It's about creating options. That's what I'm basically doing there.
बरोबर. मग तुमची अशी इतर काही प्रोजेक्ट आहेत का आणखीन, आणि मग त्याच्यात म्हणजे काय कोणी कोण तुमच्यात सहभागी होऊ शकतो आणि त्याचे काय क्रायटेरिया असेल?
क्रायटेरिया ऍज सच नाहीये. एनीबडी हू वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेट, I can definitely have a chat with them and it will depend on where they are financially. Projects madhe he je projects mhatle ki ya types che je strategies ahet, ya strategies madhe mi individuals chi bolto, bolun everybody is at a different financial status of their cycle, plus they are at a different risk taking appetite of where they are. There are several reasons what drives this. So I'll basically have a chat with them. Ata yacha madhe mala evada sangata ki mi financial planner nahi, I'm not a financial advisor. Mi he je projects run karto, I'm purely running it based on experience and the networks and all those things I have. So when people come to me and say, hey, Rupesh, let's invest in real estate, I'm not a firm which gives financial advice. I'm basically a person who is an investor myself and I'm taking along investors together to grow together. That's how the concept is. So is there a criteria for it? No, there is no criteria at all for it. What am I working on currently? Maajhyakade ata mi investors baghtoy teen projects ahet. एक आहे मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं तो कमर्शियल जो आहे ग्लेनवूड मध्ये, त्याचं ड्यू डिलिजन्स सध्या चालू आहे. सो इफ पीपल वॉन्ट टू कम इन अँड बी अ पार्ट ऑफ दॅट प्रोजेक्ट, पीपल कॅन रिंग मी, आय कॅन डिस्कस मोर अबाउट इट. द सेकंड प्रोजेक्ट आय एम वर्किंग ऑन इज अ पीस ऑफ लँड विच इज इन द बुलंदली शायर. इट्स अबाउट 95 acres. पीपल थिंक अरे हाऊ इज इट पॉसिबल? येस इट इज पॉसिबल. अँड I don't want to share those details and, you know, take away the quality time that you are asking questions on it. There's another land subdivision project I'm working on. So if your audience is interested in making money through real estate, not the traditional way, have a bit of cash. When I say cash, say about $50,000 is a good start. They don't need to necessarily have the borrowing capacity. I can definitely help them. I definitely can work with them. So feel free to ring me on my number 0402365094.
Okay. मैं सगळ्याच्या तुम्हाला काही खास लक्षणीय अनुभव, अद्वितीय अनुभव वगैरे काय सांगू शकाल?
एक्सपिरियन्सेस खूप आले. म्हणजे आय ट्रीट एव्हरी डे ऍज अ लर्निंग एक्सपिरियन्स आणि नन ऑफ युअर डेज आर सिमिलर. प्रोफेशनली आणि पर्सनली ह्या दोन्हीही काय म्हणतो त्याला, याच्यावरती मला एक्सपिरियन्सेस चांगले आलेले आहेत. आय थिंक मोर दॅन प्रोफेशनल, आय थिंक ऑन अ पर्सनल लेवल मला एक्सपिरियन्सेस खूप चांगले आलेले आहेत. अँड इट हॅज बीन व्हेरी पॉझिटिव्ह. इट हॅज ओनली मेड मी stronger by the day, and I've taken it positively. And it is evident with what is happening with me as a person, with my business. It can't be denied. It's evident that it is growing by the day. So I'm very positive about it. I'm positive with the friends and family that are around me, and all the positivity that is around me is definitely helping me grow. And that's what I want to pass on.
Okay. आणि मग तुम्हाला आव्हानात्मक ग्राहक वगैरे त्यांना तसे तुम्ही कसे हाताळता?
एव्हरी बिझनेस हॅज इट्स चॅलेंज. म्हणजे हा वन ऑफ दोज टिपिकल क्वेश्चन आहे की कुठे होत नाही, म्हणजे ग्राहक सोडून द्या, अशा चॅलेंजेस घरामध्ये पण असतात, फॅमिली मेंबर मध्ये पण येतात. की ऍट द एंड ऑफ द डे challenges are going to come. With clients talking in particular from a business perspective, I'll give it a chance. I try and understand ki root cause kaya hai. Jar mala root cause analysis jar karta aala, then I'll try and work on educating the client. It is not necessary that the client is wrong all the time. I could be wrong as well. So that could be a challenge where I'm not accepting that I'm wrong. But in such scenarios, the first step that I take is try and analyze what is happening. Once I analyze what is happening, if I am wrong, I accept it, and I try and convince the client by offering him, you know, whatever discounts or whatever it is. But if the client is wrong, then I'll go back to the client. If the client is telling me, I'll go back to the client and say, hey, look, this is what I feel. I'll try and educate the client. But then if you are at a standstill and I know that the client is not listening, then I just take one step back and say, hey, the client is not for me, because I cannot win 100% of the clients. And I accept the fact that 100% of the clients are not for me. And those people who are like that, I move on. लुक, मी त्या स्टेजला नाही आहे की मी कोणाला मार्गदर्शन देईन वगैरे. मी एवढंच सांगेन की हॅव अ व्हेरी ओपन माइंड टू लाईफ. लाईफमध्ये सगळ्यांच्या चॅलेंजेस असतात, वेदर इट बी ऑन अ पर्सनल फ्रंट ऑर अ प्रोफेशनल फ्रंट. इट इज ऑल अबाउट हाऊ यू टेक इट, हाऊ यू रिॲक्ट टू इट. एक सेम इन्सिडेंटला दोन व्यक्ती वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करू शकतात. एव्हरीबडी हॅज देअर स्टोरीज. And everybody has their own way to react to it. What I'll say to the audience is just accept facts and take life as it comes. Nobody is to blame on what is happening. If one can have that openness to acceptance and openness to go and face your challenges, face your fears, I think life will be completely different. That's what I would say to your audience. I don't have much to say, but I think if everybody looks at life in such a way, na, it will be really different. So it doesn't matter whether you're in real estate or whether you're in manufacturing or whether you are doing a job anywhere. You'll always be happy wherever you are. You'll always be happy.
बरोबर. धन्यवाद तुम्ही आज येऊन आमच्यावर गप्पा मारल्या त्याबद्दल.
थँक्यू दीपक, मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मनापासून आभार.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आजचा कार्यक्रम आपणास कसा वाटला? आम्हाला आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल. आजचा कार्यक्रम मी दीपक अवसरे सादर करत होतो आणि वृत्तविशेष सादर केले होते सौ प्राजक्ता अभ्यंकर यांनी. आमच्या कार्यक्रमाचे आपले नेहमीचे प्रायोजक होते.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली दडलंय का या बरणी मागे हलतय काय.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बर्नीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588, 0430-583-588. आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक?
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या सर्व प्रायोजकांचे आकाशवाणी सिडनीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. आज कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल रुपेश यांचे मनापासून धन्यवाद. त्यांच्या आजपर्यंतच्या यशाबद्दल अभिनंदन, तसेच भविष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनीच्या ऍपद्वारे कधीही ऐकू शकता. आमचे ऍप जरूर डाऊनलोड करा आणि ऍप तसेच आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. हा कार्यक्रम सादर करण्याची संधी मला दिल्याबद्दल आकाशवाणी समितीचे आणि कार्यक्रम ऐकल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार. मी आपल्या भेटीस येईन नेहमीप्रमाणे महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी म्हणजेच 19 ऑक्टोबर 2021 या दिवशी. आमचा रविवारचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता ऐकायला विसरू नका. तर पुन्हा आपली भेट रविवारी सकाळी. तोपर्यंत मी दीपक अवसरे आपला निरोप घेतो. नमस्कार, धन्यवाद, शुभरात्री.
मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढे तुला रगड्या भीती कशाची, परवा
झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या कशाची, परवा बिकुनाची. कशाची, परवा बी कुणाची, मन सुद्धा तुझा.